प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या अटल सुशासन भवनांच्या पायाभरणीसह विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण. नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केला निर्धार. येत्या 27 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची नागपुरात माहिती. एप्रिल ते ऑक्टोबर 2024 कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल. आता सविस्तर बातम्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे, परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात 1153 अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकीटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पातल्या पहिल्या नदी जोडणीच्या कामाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली. मध्य प्रदेशात केन आणि बेतवा या दोन नद्यांची जोडणी करण्यात येणार आहे. या विविध विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन हारार्पण करून विद्यापीठाच्या वतीनं अभिवादन केलं. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज अमरावतीमध्ये भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. याशिवाय नागपूर महावितरणतर्फे देखील त्यांना अभिवादन करण्यात आलं. भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत. नागपुरातील विविध गिरिजा घरांमध्ये उत्साहात नाताळ साजरा होत आहे. 10,000+ जास्त बहुउद्देशीय कृषी प्राथमिक सहकारी संस्थांचं तसंच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत या नव्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम देखील शाह यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आलं. यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेणं सोपं होईल. नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले, याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्राचे प्रकल्प देखील पूर्ण केले. ऊर्जा विभागाचं मंत्री म्हणून त्या क्षेत्रातल्या पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढच्या 2 वर्षात उद्योगासहित सर्वच प्रकारच्या विजेचे दर कमी करता येतील अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत जनतेनं बहुमत दिलं, त्याबरोबर अपेक्षाही आल्या आहेत आणि आपली जबाबदारी वाढली आहे असं ते म्हणाले.
एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असत, आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात. पण या अडचणी झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे.
सहा नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हमीभावासंदर्भात इतर राज्यांच्या धोरणाचा अभ्यास केला जाईल असं सांगून कापूस आणि सोयाबीन यासह अन्य पिकांच्या खरेदीत सुलभता आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले. राज्यात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेली खनिज संपदा लक्षात घेता त्याचे योग्य ते कालसुसंगत व्यवस्थापन आणि पर्यावरण समतोलाच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक विचार झाला पाहिजे. भूविज्ञान आणि खनिज कर्म संचालनालयातील वरिष्ठ संशोधकांनी यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवनवीन संधी या क्षेत्रात कशा घेता येतील याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश गृह, ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिज कर्म राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. डॉ पंकज भोयर यांनी आज नागपूरच्या भूविज्ञान आणि खनिज कर्म संचालनालय कार्यालयास सदिच्छा भेट देऊन आढावा घेतला. खनिज क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, याचबरोबर या क्षेत्राशी निगडीत होणारा औद्योगिक विस्तार, भविष्यातील संधी या लक्षात घेऊन त्याचं नियोजन असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 27 डिसेंबरला दुपारी 12:30 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार आहे. संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकारी जिथं ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन माध्यमानं हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी 12:30 जनतेला संबोधित देखील करतील अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. ते म्हणाले की
स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं, लुबाडणूक करतं, फसवणूक करतात आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे.
महाराष्ट्राचे जवळपास 30,515 गाव या योजनेमध्ये डिजिटल होणार आहेत. त्यांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातील सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील अतिजोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. क्षयरोगाची तपासणी करून त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे. भंडारा जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे 2023 पासून सर्व लाभार्थ्यांना गुणसंवर्धित तांदळाचा मोफत पुरवठा केला जातो. या गुणसंवर्धित तांदळामध्ये फोलिक ऍसिड, लोह, व्हिटॅमिन या पोषक तत्वाचा समावेश केला असून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या आहारामध्ये गुणसंवर्धित तांदळाचे विविध पदार्थ खावे. आहारात विविधता आणण्याबाबत उपस्थितांना विशेष करून महिला बचत गटाच्या सदस्यांना आवाहन केले. ग्राहकांना जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून तसंच गुणसंवर्धित तांदळाच्या फायद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या 2024-25 आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर 2024 कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. या काळात बुलढाणा जिल्ह्यातून 465.18 कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे. उद्योजकांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक करून रोजगार निर्मितीसोबत जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील मेंढेगाव इथे विद्यार्थी आणि नागरिकांना मागील 3 वर्षांपासून आधार कार्ड करता नागपूर, भंडारा किंवा पवनी इथं चक्रा माराव्या लागत आहेत. सध्या 10वीच्या बोर्डचे फॉर्म भरण्याकरिता आधार कार्डची आवश्यकता असल्यानं विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या अटल सुशासन भवनांच्या पायाभरणीसह विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण. नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला निर्धार. येत्या 27 डिसेंबरला दुपारी 12:30 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची नागपुरात माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.